हरे हरे। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 9, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 10, 11, 12, 13, 14। श्लोक असा आहे, अध्यायाचं शीर्षक आहे मनुंचे मनुपुत्रांचे वंश। एवं सप्तः तू गुरुणा प्रत्यगृह्यात् कृत अंजली अधारयत् व्रतम् वीरः उद्वरेताः मनुप्रियम्। एवं शप्तस्तु गुरुणा प्रत्यगृणात् कृताञ्जलि अधारयत् व्रतम् वीर उर्ध्वरेता मुनिप्रियम्। एवं शप्तस्तु गुरुणा प्रत्यगृणात् कृताञ्जलि अधारयत् व्रतम् वीर उर्ध्वरेता मुनिप्रियम्। एवं शप्तस्तु गुरुणा प्रत्यगृणात् कृताञ्जलि अधारयत् व्रतम् वीर उर्ध्वरेता मुनिप्रियम्। जय श्री राधा गोविंद भगवान की जय। श्री गौर निताय की जय। भाषांतर आणि तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादद्वारा भाषांतर। गुरुने असा शाप दिल्यावर पुषध्राणी हा जोडून त्याचा स्वीकार केला आणि नैष्टिक ब्रह्मचर्य पाळून मुनींना प्रिय असे व्रत धारण केले। श्लोक 11, 12 आणि 13 भाषांतर। त्यानंतर पुषध्र आसक्तीतून सर्व प्रकारे मुक्त झाला। तो मनाने शांत झाला, त्याने इंद्रियांवर विजय मिळवला, तो सर्व भौतिक परिस्थितीत समभाव ठेवू लागला। उदरनिर्वाहाकरिता ईश्वर इच्छेने जे काही प्राप्त होईल त्यावर तो समाधानी राहू लागला। सर्व जीवांप्रती समदृष्टी ठेवून त्याने सर्व जीवांचे परमात्मा आणि भौतिक कल्मश रहित अशा सर्व पुरुषोत्तम भगवान वासुदेवांवर मन एकाग्र केले। आत्मज्ञानाने पूर्णपणे संतुष्ट झालेला तो भौतिक गुणांवर आसक्त न होता आंधळ्या मुक्या बहिऱ्या प्रमाणे हिंडू लागला। याप्रमाणे विश्वभर भ्रमण करीत त्याने शुद्ध भगवत भक्ती प्राप्त केली। श्लोक 14। याप्रमाणे पुरुषध्र जीवन व्यतीत करू लागला। एकदा तो अरण्यात गेला असता तेथे त्याला वनवा पेटलेला दिसला। ही संधी साधून त्याने वनव्यात प्रवेश केला आणि देह अग्नीला अर्पण केला। अशा रीतीने त्याने भगवत धाम प्राप्त केले। तात्पर्य, भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन। जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा येत नाही, तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. पृषद्राला कर्मवश पुढील जन्म शूद्राचा घ्यावा लागणार होता, तथापि त्याने साधू संतांचे जीवन स्वीकारून मन भगवंतांवर एकाग्र केले. अशा रीतीने तो शुद्ध भगवत भक्त झाला आणि अग्नित देह अर्पण करून त्याने भगवद्गीतेतील भगवत उक्तीप्रमाणे तत्क्षणी भगवत धाम प्राप्त केले. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे चिंतन भक्ती अशी प्रभावशाली आहे की पुरुषद्र शापित असूनही भक्तीच्या सामर्थ्यावर कर्मप्रभाव मिटून शूद्र होण्यापेक्षा वैकुंठात गेला. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आलेले आहे, यस्त्विंद्र गोप मथवेंद्र अहोस्वकर्म बंधानुरूप फलभाजन मातनोती कर्माणि निर्दहति किंतुच भक्तिभाजाम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. भक्तिमय सेवा करत असलेल्या मनुष्यांवर त्यांच्या भौतिक कर्माचा प्रभाव होत नसतो, अन्यथा इंद्रगोपासारख्या अतिशय लहान किड्यापासून स्वर्गाधिपती इंद्रापर्यंत सर्वजण कर्माच्या बंधनात असतात. परमेश्वराच्या सेवेत युक्त असलेल्या शुद्ध भक्तासाठी हे नियम लागू होत नाहीत. हरे कृष्णा. तर आजच्या या भागवत वर्गामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. हा 9वा स्कंद आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. परीक्षित महाराजांनी पूर्वीच्या स्कंदाला अनुसरून या स्कंदामध्ये प्रश्न केला होता की कृपा करून मला सत्यव्रत मुनी जे होते, राजा होते, त्यांच्याविषयी मला सांगा की भविष्यामध्ये जे मनू झाले आणि त्यांच्या वंशाशी मला वर्णन करून सांगा. तर या भागवताच्या स्कंदामध्ये संपूर्ण भागवतामध्ये पहिल्या 2 स्कंदामध्ये प्रस्तावना आहे, भगवंताची महती काय आहे हे वर्णन केलेलं आहे, आणि 3 स्कंदापासून हे सर्व विषयाला सुरुवात होते. तर 7 स्कंदापर्यंत एकाच मनूचं वर्णन आहे, स्वयंभू म्हणू, त्याचे पुत्र, त्याच्या पुत्री, त्यांची वंशावळ, त्यांच्यासाठी भगवंतान घेतलेले अवतार, त्या अवतारांच्या लीला, असे 7 स्कंदापर्यंतचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. 8 स्कंदामध्ये आपल्याला उरलेल्या 13 मनूंचं वर्णन ऐकायला मिळतं. ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 मनू येतात, हे शासन करते आहेत, या ब्रह्मांडाचा जे कार्यभार सांभाळतात. तर एकच म्हणून वर्णन आतापर्यंत झालेलं होतं, तेव्हा या ठिकाणी सुखदेव गोस्वामींना प्रश्न केल्यानुसार मनवंतर अर्थात मनूंच्या विषयी आम्हाला सांगा, हा जो 8वा स्कंद आहे याच्यामध्ये उरलेल्या 13 मनूंचं थोडक्यात वर्णन आहे, आणि 9व्या स्कंदामध्ये पुन्हा जो 7वा मनू आहे व्यवस्थित मनू याच्या संपूर्ण वंशाचं सविस्तर वर्णन आहे. तेही या ठिकाणी सुखदेव गोस्वामी म्हणतात परीक्षित महाराजांना, ह्या सगळ्या मनूंचं सविस्तर वर्णन करायचं झालं तर त्यासाठी ते अशक्य आहे, इतकी ही वंशावळी मोठी आहे आणि त्यांचं कार्य, त्यांची भगवंताची भक्ती इत्यादी. तर हा संपूर्ण स्कंद आपल्याला जो जे कोणी भागवत प्रवचन देतील त्यांना 5-7 श्लोक वाचायचे, एका श्लोकात तात्पर्य वाचायचं, प्रवचन द्यायचं, पुढे जायचं. म्हणजे याच्यामध्ये तात्पर्य फार नाहीत, कारण फक्त नाव आहेत की आता हा पुत्र, त्याचा तो पुत्र, मग त्याने असं कार्य केलं, मग तो राजा झाला, तो संन्यासी झाला, तो वैरागी झाला, जे काय असलं असं वर्णन येत राहील. पण यामागे सांगण्याचा समजण्याचा उद्देश काय, मुख्य भाग काय आहे की या स्कंदामध्ये भगवंताच्या भक्तांचे आणि भगवंत लीलांचं वर्णन केलेलं आहे, ईशानुकथा. तर हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये जो ही कथा सुरू अशी झालेली आहे की वैवस्वत राजाला, मनूला पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी यज्ञ केला वशिष्ठ मुनींच्या द्वारे, कारण ते सप्तर्षीपैकी एक आहेत या मन्वंतरामधले. आणि त्यांनी यज्ञ केला पण त्यांच्या पत्नीला पुत्री हवी होती म्हणून पुत्री झाली. मग त्या पुत्रीला त्यांनी परत तपस्या करून पुत्र बनवला. पण बघा, भगवंताची इच्छा असते तेच होतं शेवटी. आणि तो जंगलात गेला तो परत पुत्री स्त्री झाला. मग त्याच्यामध्ये त्याचा विवाह झाला बुधाशी. ते झाल्यानंतर तो विवाह झाल्यानंतर त्याचा पूर्वाचा जन्म झाला. पण प्रजा काय त्याच्या संतुष्ट नव्हती राजावर. आणि अशा प्रकारे त्याचा तो कार्य संपलं त्या ठिकाणी. तर मग पुन्हा अनेक वर्ष या ठिकाणी वैवस्थ म्हणून भगवंताची आराधना केली, तपस्या केली पुत्रप्राप्तीसाठी. आणि मग तेव्हा त्यांना 10 पुत्र प्राप्त झाले. तर 10 पुत्रांचं नाव सगळ्या ठिकाणी सांगितलं, मी ते घेणार नाही आता. पण त्याच्यात मुख्य एक म्हणजे इश्वाकु महाराज. तर त्या 10 पैकी एक आहे पुरुषध्र. तर यांना गायींच्या रक्षणाची सेवा दिलेली होती, पण चुकून अंधारामध्ये वाघाला मारण्याच्या त्या बेतामध्ये गायींचं रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडून गायीचीच हत्या झाली. त्या वशिष्ठाने त्यांना शाप दिला की तू पुढील जन्मी शूद्र होशील. आता हा शाप मिळाल्यानंतर त्यांनी सर्वस्व त्याग केला, ते वनात निघून गेले. आणि या ठिकाणी त्यांनी तपस्या केली, ब्रह्मचर्याचं पालन केलं, ब्रह्मचर्यव्रताचं पालन केलं आणि भगवान वासुदेवांवर आपलं मन एकाग्र केलं. या ठिकाणी जे काही वर्णन केलेलं आहे की ते एका जड मूक अंधाप्रमाणे राहत होते, हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेवांचं आठवण होते की ऋषभदेव प्रमाणे अशाच प्रकारे जड मूक आणि अंध बहिऱ्याप्रमाणे वागत होते. पण ही एक कामचुकारपणाची लक्षणं नाही आहेत. ही कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपलं कामापासून जर पळून दूर पळून जायचं असलं तर तो असा जड मुख अंध बधिर असा होतो. पण तसं नव्हे, ही दिव्यत्वाची लक्षणं आहेत. आणि असंच भाव या ठिकाणी या पुरुषध्राने धारण केला. आणि ज्याप्रमाणे जे ऋषभ महाराज होते ते सुद्धा वणव्यामध्ये दळून भस्मसात झाले, त्याने आपला देह त्याग केला. तसं या ठिकाणी या पुरुषध्राने जेव्हा पाहिलं की वनामध्ये वनवाल पेटलेला आहे, तर त्या वणव्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश करून त्याच्यामध्ये त्यांनी आपला देह समर्पित केला आणि भगवान निघून गेले. तर ही जी काही घटना आहे या ठिकाणी या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. याप्रमाणे पुरुषध्र जीवन व्यतीत करू लागला. एकदा तो अरण्यात गेला असता तेथे त्याला वनवा पेटलेला दिसला. ही संधी पाहून त्याने वनव्यात प्रवेश केला. तर काय केली, संधी साधली. भौतिक जगामध्ये लोक संधी साधू असतात, है की नाही? पण भक्तही संधी साधू असतो, पण तो उच्च गोष्टीसाठी संधी साधतो. आज या कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोकांना आपल्या संधी साधलेल्या असणार आहेत, ते सत्य आहे, है की नाही? कारण हा सामान्य जीवाचा स्वभाव आहे, त्यात काही त्याचा दोष नाही, तो स्वभाव आहे. पण इथे भक्तही संधी साधतो, पण त्याचा तो सोनं करतो, त्याला संधीचं सोनं करणं म्हणतात. तसं यांनी शाप मिळाला, शापाचं सोनं करून टाकलं, तपस्या करून पुढचा जन्म शूद्र होण्याजवळ भगवंत निघून गेले. तसं अनेक उदाहरणं आपल्याला भागवतामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात की या ठिकाणी परीक्षित महाराजांना जेव्हा शाप मिळाला त्यावेळेला ते उपचार बघत बसले नाहीत किंवा त्या सापापासून सुरक्षा कशी करायची हे बघत बसले नाहीत. सरळ ते कुठे गेले, गंगा किनारे गेले आणि तिकडे जाऊन भागवत कथा ऐकून भगवद्धामाला गेले. चैतन्य महाप्रभूंना पण संधी पाहिजे होती, मला कोणतरी शाप द्यावा जेणेकरून मी संन्यास घेईन. तर श्रीवास ठाकूर जे होते त्यांच्या अंगणामध्ये दररोज कीर्तन चालायचं आणि त्या कीर्तनामध्ये बऱ्याच लोकांना मज्जाव नव्हता, मज्जाव होता, काही लोकांनाच अनुमती होती. तेव्हा एका ब्राह्मणाने दुपारच्या वेळेला संध्या करण्यासाठी जेव्हा चैतन्य महाप्रभू गंगेवर गेले होते त्याचा शाप दिला की तुझं भौतिक जीवन नष्ट होईल. म्हणले धन्यवाद, म्हणजे काय, तू संसार जीवन जगू शकणार नाहीस. आणि एवढंच नव्हे, श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा सर्व लोक जेव्हा ते गयेहून आले आणि त्यांच्या शरीरामध्ये कृष्ण म्हणायचा संचार झालेला होता आणि ते केवळ कृष्ण 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 म्हणून चिंतन करायचे. आणि काही शिष्य जे होते त्यांना चिडू लागले आणि हे पाहून ते त्यांना मारायला गेले. तेव्हा सगळे लोक म्हणाले हा निमाय पंडित आता वेळा झालेला आहे, यानंतर आज हात उचललेला आहे, त्याच्यावर काहीतरी आपल्याला उपाय केला पाहिजे. तेव्हा असे जन्म म्हणले की आता ही योग्य वेळ आहे, जर मी हे लोक माझा अपराध करत राहतील तर यांचा उद्धार कसा होणार. आणि अशा प्रकारे संधी त्या योग्य फायदा घेऊन महापूर निघून गेले संन्यास घेण्यासाठी. अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतील ज्या संधीचा योग्य वापर करण्यासाठी. चैतन्यामध्ये अजून एक आपण हे बघू शकतो की आज रामानंदरायांचा तिरुभाव दिवस आहे. तर दक्षिण भारत यात्रा हे एक निमित्त होतं आपल्या आपला भाऊ याला शोधण्यासाठी. पण वास्तविक महापुरुणा सगळ्यांना कृष्ण म्हणा द्यायची होती, म्हणून त्यांना भ्रमण करायचं होतं. आणि या भ्रमंतीमध्ये त्यांना रामानंदरायांना शोधायचं होतं, बरोबर त्यांना भेटायचं होतं. आणि बरोबर सारून भट्टाचार्य जातेवेळी म्हणाले की तुम्ही निघालेला आहात दक्षिण भारतामध्ये, तर एक फार मोठा महान भक्त त्या ठिकाणी राहतो, त्याला तुम्ही भेटा. सारून भट्टाचार्य आणि रामानंदराय यांची आधीच भेट झालेली होती, कारण दोघेही राजाचे राजामध्ये कार्य करत होते, हे गव्हर्नर होते. आणि सावरण भट्टाचार्य हे प्रताप रुद्र महाराजांच्या याच्यामध्ये पंडित होते. तर या ठिकाणी पण सावरण भट्टाचार्य माहित होते की हा एक भक्त आहे. आणि त्यावेळेला सावरण भट्टाचार्य भक्तीसाठी फार हे नव्हते, असे फार नव्हते. त्यामुळे भक्ती म्हणजे हे असं सामान्य लोकांचं काम आहे, आपण तर्क केला पाहिजे, पांडित्य केलं पाहिजे, शास्त्राध्ययन केलं पाहिजे, शास्त्रार्थ केला पाहिजे, ही त्यांची धारणा होती. मात्र महापुरुणा भेटल्यानंतर त्यांना कळालं की अरे मी यापूर्वी रामानंदांना भेटलो होतो, तो खरा पट्टीचा भक्त आहे. आणि महापुरुष चालले तर त्याने भेटलं पाहिजे त्याने. आणि त्यावेळेला त्यांना तुम्ही चाललायस तर गोदावरीच्या किनारे तुम्ही जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सारून भट्टा रामानंदरायांची तुम्ही भेट घ्या. आणि महापुरुण आले आणि त्याबरोबर संधी साधून त्या ठिकाणी गोदावरीच्या किनारे बसले होते. आणि त्या ठिकाणी महापुरुषांची भेट झालेली आहे रामानंदरायांची. आणि तो प्रसंग अतिशय मोठा सुंदर प्रसंग आहे की त्या प्रसंगामध्ये दोघांनी एकमेकाला जेव्हा पाहिलं तेव्हा दोघेही भावविभोर झाले, दोघांच्या अंगावर अष्टविकार प्रकट झाले. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की आजूबाजूला जे लोक बघतायत की ज्यांना हे समजणार नाही काय हा प्रकार आहे, ते कदाचित त्याचा चुकीचा अर्थ घेतील. एकतर मी क्षुद्र परिवारामध्ये आहे, एक सरकारी व्यक्ती आहे आणि इकडे हा व्यक्ती संन्यासाला भेटतो आहे, हे थोडं समाजाच्या ह्याच्या विरुद्ध दिसत आहे. आणि म्हणून त्याने स्वतःचे भाव आवरले आणि नंतर एकत्र येऊन भरपूर सुंदर चर्चा केली. त्याचप्रमाणे विदुराने पण त्या संधीचं सोनं केलेलं आहे. विदुर जेव्हा ज्याने आयुष्यभर धृतराष्ट्राची सेवा केली, त्याला योग्य सल्ला दिला, त्याच्या भल्याचं चिंतलं, पण दोन्ही प्रकारे आंधळा असल्यामुळे, एकतर नेत्रहीन जन्मांध, भौतिकदृष्ट्या दृष्टी नाही आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्याही दृष्टी नेत्रहीन असल्यामुळे त्याला वास्तविक आपला स्वार्थ काय माहीत नव्हतं. आणि त्यामुळे विदुरांनी धृतराष्ट्राला विदुरांनी बरेच सल्ले दिले पण ते कधी त्याच्या कामी नाही आले. आणि इकडे आता प्रसंग असा आहे की एके दिवशी विदुराला मंत्रणा करण्यासाठी सल्ला विचारण्यासाठी धृतराष्ट्राने बोलवलेलं आहे की काय करायचं, शांती प्रस्ताव तर फेटाळण्यात आलेला आहे, आता यापुढे काय करायचं. तर त्यावेळेला विदुर म्हणाले हे धृतराष्ट्र की वास्तविक ज्यांचा राज्यावर अधिकार आहे, वारसा हक्क आहे, त्यांचं राज्य तू त्यांना परत देऊन टाक. आणि तुला माहीत नाही का साक्षात वासुदेव कृष्ण जे आहेत यांनी पांडवांची बाजू घेतलेली आहे, ते पांडवांचे स्वजन झालेले आहेत. आणि एवढंच नव्हे त्यांची जी नारायणी सेना आहे ती सुद्धा अजिंक्य आहे, तिला कोणी जिंकता येत नाही, कुणी त्याला जिंकू शकत नाही. आणि त्याहून पुढे जाऊन तू हे पाहत नाहीस का की भीम नेहमी सदैव त्वेषाने फुत्कारत असतो, जसं का सर्पाप्रमाणे. आणि या सर्वांचा एकच निकष आहे ते म्हणजे तुझ्या पुत्रांचा विनाश पराजय. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू काय कर पांडवांचा अधिकार परत कर. आणि पुढे जाऊन धृतराष्ट्राला विदुर म्हणतायत की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की तुझा जो पुत्र आहे तो महापापी आहे, जो कृष्णद्वेषी आहे आणि त्यामुळे तुझं भलं कधी होणार नाही. त्याच्याबरोबर राहून तू सगळ्या सद्गुणांना तू सद्गुण तू वंचित झालेला आहेस. तर हीच वेळ आहे की आता तरी तुझ्या पुत्राचा तू त्याग कर. तर या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की पुत्र म्हणजे जो आपल्या वडिलांना या भौतिक जगातून मुक्त करणार आहे, सुपुत्र. पण हा तुझा पुत्र सुपुत्र म्हणून हा कुपुत्र आहे. हा एका आंधळ्या डोळ्याप्रमाणे आहे, म्हणजे डोळा आहे पण त्या डोळ्याला दिसत नाही आणि तो नुसतं खुपतो डोळ्यामध्ये. तर असा हा पुत्र आहे तुझा, काही कामाचा नाहीये. आणि हे अतिशय कटू शब्द ऐकल्यानंतर या ठिकाणी दुर्योधन अतिशय राग आला आणि दुर्योधन म्हणला की हा दासी पुत्र आहे, हा आपल्या आमच्यामध्ये राहून आमच्याकडून सर्व सहाय्य घेऊन पांडवांची मदत करतो आहे, पांडवांचं हितचिंतन करतो आहे. तर याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा आणि केवळ तो इथून श्वास घेऊन जाऊ शकतो, बरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे सगळं काही त्यांनी जप्त केलं विदुरांचं. तेव्हा विदुर म्हणाले ठीक आहे. आणि त्यावेळा विदुरांनी आपला धनुष्य बाण आणि भाता जो आहे ते सगळं दरवाजा ठेवले, निघून गेले. म्हणजे आता यापुढे या धनुष्य बाणाची काही आवश्यकता राहणार नाही, कारण धृतराष्ट्राचा विनाश निश्चित आहे, त्याला कोणी वाचवू शकत नाही. हा शेवट सल्ला त्यांनी दिला होता ना. पण आता करायचं काय, आपण काय केलं असतं की आता असं आता पुढं काय, पुढला जॉब कुठं करायचा, हा जॉब संपला मग दुसरा जॉब काय करायचा, हा विचार केला असता. विदुर म्हटले आता चांगली संधी आहे आपल्याला, इतकी वर्ष या लोकांना सांगण्याचा मी प्रयत्न केला, समजण्याचा प्रयत्न केला, पण हे काय सुधारले नाहीत, त्यामुळे आता मला संधी मिळालेली आहे, आता इथून आपण बाहेर पडू. आणि विदुर तिथून निघाले. सरळ त्यांनी तीर्थयात्रा गाठले. भारतामध्ये नव्हे, भारत वर्षामध्ये जितकी काही तीर्थ होती त्या सगळ्या तीर्थयात्रांमध्ये विदुर यांनी भ्रमण केलं. त्या ठिकाणी असलेल्या विग्रहांचं दर्शन केलं, तिथे असले जे साधू सज्जन लोक होते त्यांच्याशी शास्त्रार्थ केला, भगवंताशी चर्चा केली आणि ते सुद्धा जड मुकवत राहिले. अंगावर कपड्याचं भान नाही, केस विंचरायचं की तिथं भान नाही आहे, खायला मिळेल याचं काय चिंता नाही आहे, दिवसातून तीन वेळा आंघोळ करायची पण ते केस पुसायचे नाही आहेत, त्यामुळे केसा जटा बनून गेलेल्या होत्या आणि दाढी वाढलेली आहे. या साऱ्या भारतवर्षामध्ये त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही, भगवंताची कृपा होती. म्हणजे विदुर हा काही विदुर हे काही सामान्य व्यक्ती नव्हते, धृतराष्ट्राचे मंत्री म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही आहे, पण भगवत कृपेने त्यांना कोणी ओळखू शकलं नाही आणि ते सारं तीर्थयात्रा भ्रमण करत राहिले आणि भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन राहिले. आणि असं भ्रमण करता 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 शेवटी ते यमुनेच्या किनारे आले. आणि यमुनेच्या किनारे आल्यानंतर या ठिकाणी त्यांना उद्धवांची भेट झाली. आणि उद्धवांची भेट झाल्यानंतर स्वाभाविकच त्यांच्या हृदयामध्ये ही जिज्ञासा जागरूक झाली की मी कित्येक दिवसापासून आता तीर्थ करत आहे, मला मागच्या माझे जे आप्तस्वकी आहेत, माझा भाऊ आहे धृतराष्ट्र आणि यदू पांडव ह्या सगळ्यांच्याविषयी काही माहिती नाही आहे, तर आता ही त्यांना विचारू उद्धवाला आपण. तेव्हा उद्धवाला त्यांनी हे सगळे प्रश्न विचारले की हे उद्धवा, वसुदेव कसे आहेत, देवकी कशी आहे, त्यानंतर अक्रूर कसा आहे, अशा प्रत्येकाची नावं घेऊन या ठिकाणी उद्धव विचारत आहेत, प्रद्युम्न कसा आहे इत्यादी सगळ्यांची नावं घेत आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी पांडव कसे आहेत, धृतराष्ट्र कसे आहेत वगैरे वगैरे. आणि शेवटी म्हणतात की भगवान श्रीकृष्ण कसे आहेत सगळं झाल्यानंतर. तर इथं एक फार सुंदर प्रसंग आहे. या ठिकाणी आधीच जर ते म्हटले असते की कृष्ण कसे आहेत तर पुढचं काही चर्चा झालीच नसती कदाचित. जसं सुखदेव गोस्वामींनी जाणून बुजून राधारणीचं नाव भागवतामध्ये घेतलं नाही, म्हणजे राधा म्हटले की ते असे बेशुद्ध पडले कधी शुद्ध होते का भरोसा नाही. आणि इकडे यांना काही वेळ नाही आहे, 7 दिवस शिल्लक आहेत परीक्षित महाराजांच्याकडे, त्यामुळे त्यांनी जाणून बुजून राधारणीचं नाव घेतलं नाही, एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राधारणीचं नाव हे ह्या सर्वांमध्ये घेणं इतकं योग्य नाहीये, की ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे ऋषी मुनी बसलेले होते. फक्त भक्तच नव्हते, त्यात योगी होते, सकाम कर्मी होते, निष्काम कर्मी होते आणि सगळ्या प्रकारचे ज्ञानी होते. म्हणून शिवदेव गोस्वामींनी जाणीवपूर्वक ते नाव टाळलं राधारणीचं नाव घ्यायला. आपण कीर्तनामध्ये राधे 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 म्हणतो, आपला तो भाव वेगळा आहे, प्रभूंची कृपा आहे. ठीक आहे. तर शेवटी म्हणाले कृष्ण, कसं मला कृष्णाशी सांगा. आणि कृष्ण हे नाव ऐकल्याबरोबर उद्धव एक मुहूर्त मंत्रमुग्ध झाले, म्हणजे ते स्वतःला भान देहभान विसरून गेले. एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिट, कॅल्क्युलेशन नुसार परफेक्ट 48 मिनिट. तर विचार करा, कृष्ण फक्त असं नाव आहे, कृष्ण ऐकल्याबरोबर एक 50 मिनिटं माणूस शांत होतो, त्याला कळत नाही काय चाललंय, मी कुठे आहे. आपल्याला 50 मिनिटात क्लास मध्ये कळत मी कुठे आहे. तर ही आहे भाव विभोरता. जसं श्री चैतन्य महापुरुष साक्षात भगवंत आहेत, पण भक्ताची भूमिका निभावत आहेत. आणि इकडे रामांद्रा हे विशाखा सखी आहे, आणि जेव्हा त्यांनी भगवंताला बघितलं तेव्हा त्यांच्या अंगात लगेच रोमांच आला, ते विसरून गेले, मी गव्हर्नर आहे, मी आंघोळ्याला येण्यासाठी येते वेळेला ब्राह्मण गीत गातात, मंत्र उच्चारण करतात, त्यानंतर सनई तोकडे वाचतात आणि मी येऊन माझी शाही स्नान होतं दररोज गोदावरीमध्ये येऊन मी असं स्नान करत होते ते. पण महापूर्णा बघितल्याबरोबर त्यांना लगेच आठवलं की हेच कृष्ण आहेत, आणि ते सगळं विसरून गेले, मी गव्हर्नर आहे आणि मी काय, माझं पद काय, आणि मग लोक काय म्हणतील काही नाहीये. तसं या ठिकाणी उद्धव कृष्ण हा शब्द ऐकल्याबरोबर बेहोश झाले, मंत्रमुग्ध होऊन गेले, देहभान विसरून गेले या ठिकाणी. तर हे सर्व सांगायचं कारण असं आहे की उद्धवाने आपल्या जीवनाचं सोनं केलं. कसं केलं तर सॉरी विदुरांनी, तर विदुरांनी उद्धवांची भेट झाली, मग त्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली आणि मग शेवटी ते म्हणाले की भगवंत अंतर्धान होता, मी त्यांना भेटलो, कारण मी भगवंत सोडू शकत नव्हतो, पण शेवटी मला भगवंत आज्ञा दिली की तू बदिरकाश्रमला जा आणि हा संदेश त्या ठिकाणी पोचव, आणि म्हणून आता मी बदिरकाश्रमला चाललेलो आहे. आणि जातेवेळी जे ज्ञान भगवंतानी ब्रह्माजीला दिलेलं होतं चतुश्लोकी भागवत, ते ज्ञान भगवंतानी मला दिलं. त्या ठिकाणी मैत्री मुनी होते, आणि तेवढंच नव्हे त्याहूनही पुढे जाऊन भगवंतानी त्यांच्या धामाविषयीचं ज्ञान मला दिलं, म्हणजे ब्रह्माजीला जे ज्ञान दिलेलं आहे भगवंतानी त्याच्यापेक्षाही पुढचं ज्ञान उद्धवाला दिलेलं आहे. आणि मग विदुर म्हणाले अहो मला ते सांगा ना, ते काय सांगितलं भगवंताने, मला ऐकायची इच्छा आहे. पण या ठिकाणी उद्धव म्हणाले नाही, मला बदरिकाश्रमला जायचं आहे. या ठिकाणी जवळच मैत्रेय मुनी आहेत गंगेच्या किनारी हरिद्वारला वास करत आहेत, तर तुम्ही तिकडे जा आणि त्यांना भेटा, ते तुम्हाला सगळं सांगतील. आणि मग उद्धवाने नंतर मैत्रेयांची भेट घेतली आणि मैत्रेयांचे दोन प्रश्न विचारले आणि त्यांच्या सगळ्या जिज्ञासा शमल्या. जेव्हा त्याच्या जिज्ञासा शमल्या, सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालं, तेव्हा ते पुन्हा घरी आले. म्हणलं ही एक संधी साधली पाहिजे आपल्याला, नाहीतर ही संधी साधली नाही तर धृतराष्ट्राचं काही खरं नाही आहे. कारण जो गृहमेदी बनून घरामध्ये राहतो आहे आणि त्याचं सारं जीवन केवळ इंद्रतृप्तीमध्ये आणि आपल्या आप्तसुखियांचं कल्याण चिंतनामध्ये निघून गेलेलं आहे, जन्माने अंध आहे आणि अध्यनुष्ठेही अंध आहे, त्याचं भलं झालं पाहिजे. म्हणून तीर्थयात्रेला गेले विदूर, पूर्वीच्या काळामध्ये तीर्थयात्रेला गेला माणूस कधी परत यायचा नाही, कारण तो तिकडेच भगवंताच्या चिंतनात रमून जायचा. तर ते गेलेले परत आले कारण मैत्रियांच्याकडे ज्ञान घेतल्यानंतर त्यांना वाटलं की अजून एक व्यक्ती आहे माझा भाऊ की जो ज्याचा अजून उद्धार झाला, त्याचा उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून ते पुन्हा घरी आले आणि घरी येऊन काही दिवस राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी धृतराष्ट्राला उपदेश केला आणि रातोरात सगळेजण निघून गेले. अशा सगळ्या संधीचा फायदा त्यांनी घेतला बरोबर. आणि एक अपमान झाला होता, पण त्या अपमानाच्या संधीचं सोनं काय केलं की स्वतः ते आत्मदान घेतलं. ज्या कौरवांच्या बरोबर राहून ते म्हणले माझं सगळं पुण्यक्षय झालेलं आहे, ते पुण्यक्षय पुन्हा तो प्राप्त करण्यासाठी तीर्थयात्रा केल्या, स्वतःला शुद्ध करण्यासाठी, हालांकि साक्षात भगवान श्री कृष्ण त्या ठिकाणी उपस्थित अजून सुद्धा ते भगवंतांना भेटायला गेले नाहीत, तर ते तीर्थयात्रेला गेले आणि तिकडे जाऊन त्यांनी स्वतःला शुद्ध केलं आणि नंतर मग मैत्र्यांची भेट झाली, उद्धवांची भेट झाली आणि या भेटीमध्ये चर्चा होऊन शेवटी उद्धव विदुरांनी धृतराष्ट्राचे उद्धार केला. तर भगवंताची महानता किती आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर या उद्धवाच्या प्रसंगामध्ये उद्धवाने अनेक सुंदर उदाहरणं चर्चा दिलेली आहे. तर या ठिकाणी पहिला मुद्दा मी सांगतो तो म्हणजे मन्वंतर. भगवंत किती महान आहेत, मन्वंतर अर्थात मनु ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 मनु येतात. ब्रह्माजीचा एक दिवस म्हणजे 12 तास, सकाळी 7 ते संध्याकाळी 6. हे 12 तास म्हणजे 1000 सतयुग, 1000 द्वापरयुग, 1000 कलियुग आणि 1000 त्रेतायुग झाली की ब्रह्माजीचे 12 तास होतात. त्यामुळे याला दिव्ययुग म्हटलं, 1000 दिव्ययुग असं म्हणतात. दिव्ययुग म्हणजे सत द्वापर त्रेता कली ह्या चौघांना एकत्र केलं, ह्यांचा कालावधी एकत्र झाला की ते एक दिव्ययुग होतं आणि याला गुणिले 1000 केलं की असा 12 तास ब्रह्माजीचे होतात. आणि या 12 तासामध्ये 14 मनू येतात, तर 1000 भागिले 12 केलं तर 72.42 दिव्ययुग एक मनूचा कालावधी असतो. जसं आपल्याला 5 वर्षाचा एक कालावधी असतो ना, 5 वर्ष मुख्यमंत्री राहील, प्रधानमंत्री राहील, जे काय असेल ते, तसं 72 दिव्ययुग म्हणजे 72 कलियुग जाणार, 72 सतयुग जाणार, 72 त्रेतायुग जाणार, 72 आणि द्वापरयुग जाणार, अशी एवढी गेली की एक मनूचा काळ संपतो. तर ब्रह्माजीच्या एका दिवसात 14 मनू, 30 दिवसाचा एक महिना म्हणजे किती झाले, 420 मनू झाले एका वर्षाचे. असे 100 केले तर किती होतात, एका महिन्यात 420 मनू आले, एका वर्षामध्ये 5040 मनू येतात आणि ब्रह्माजीच्या साऱ्या आयुष्यामध्ये 100 वर्षाच्या 5,04,000 मनू येतात. आणि ह्या प्रत्येक मनूच्या कालावधीमध्ये भगवंत एकदा येतात, अवतार घेतात, म्हणजे की ते ब्रह्माजीच्या आयुष्यामध्ये 5,00,000 वेळा फक्त मन्वंतर अवतार येतात भगवंत. मन्वंतर अवतार म्हणजे काय माहिती आहे का, तो की मनूच्या ह्याच्यामध्ये भगवंत अवतार घेतात. तर 5,04,000 वेळा भगवंत, हे एक अवताराचं वर्णन झालं. अजून लीला अवतार, गुणावतार आणि इतर सगळे पुरुषावतार हे यांची चर्चा नंतरची, अजून एक अवतार सांगतो मी. तर आपण जो संकल्प करतो अभिषेक करत असताना, यज्ञ करत असताना इत्यादी, वास्तू शांतीच्या वेळेला, ग्रहप्रवेशच्या वेळेला संकल्प करतो ना, त्याच्यामध्ये आपण सगळं बोलत असतो, आपल्याला माहित नाही आपण काय बोलतो. हे ओम गोविंद 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 ओम तत्सत अद्य ब्रह्मणे, म्हणजे या ब्रह्माजीच्या दिवसामध्ये आज ब्रह्माजी कार्य करतात ते. द्वितीय परार्ध म्हणजे दुपारची वेळ झालेली आहे, अर्धा दिवस संपलेला ब्रह्माजीचा द्वितीय परार्ध. श्री श्वेत वराह कल्पे, ब्रह्माजीच्या एका महिन्यामध्ये दिवसामध्ये 30 कल्प होतात. ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 30 कल्प होतात असं म्हटलेलं आहे. तर पहिल्या दिवसाचा जो हे आहे त्याला म्हणजे श्वेत वराह कल्प. हे तुम्हाला टेक्निक कळणार नाही, समजून घ्या, नाही कळालं समजायचं खरोखर भारी आहे काहीतरी, ठीक आहे. आणि हे थोडंसं शांत बसून विचार करायला सगळं समजतं. हे व्यासाने दिलेलं सगळं आपल्याला, शुकदेव गोस्वामी दिलेलं सगळं. वैवस्थाक्य मन्वंतरे, म्हणजे आपण जो राहतो तो वैवस्वत मनूचा काळ चालू आहे, ज्याची आपण आज कथा करतो आहे. ते वैवस्वत म्हणून ऐकतायत की गोविंदधाममध्ये माझंच गुणगान चाललेलं आहे, माझी चर्चा चाललेली आहे. वैवस्थाक्य मन्वंतरे, या वैवस्वत मनूच्या मन्वंतरामध्ये कलियुगाचा प्रथम संध्यायाम, आता कलियुगाचा प्रथम संध्या चालू आहे, कलियुग सुरून 5,000 वर्ष झाले. संध्या कशी पकडली जाते, तर 20%, 10%, 80% आणि परत 10%, असं 100% झालं ना. समजा 100 वर्ष काल असेल तर 10 वर्ष प्रथम संध्या, मंदर मध्य आणि अंत्य. तर आता आपण प्रथम संध्येमध्ये काम करतोय कलियुगाच्या आहोत, प्रथम संध्यायाम, कलियुगे प्रथम संध्यायाम असं म्हटलं जातं. तर आत्ताची वेळ आहे ही ब्रह्माजीच्या एका दिवसातला हा दुपार झालेली आहे वयोसक म्हणून ज्या हे काळातली कलियु अष्टाविंशती कलियुगे म्हणजे काय हे ब्रह्माजीच्या त्या मनवन वैवस्वत म्हणून मनुचा जो कालावधी आहे 72 युगाचा त्यातला 28वा कलियुग चालू आहे म्हणजे त्याचा पण अर्ध झालेला आहे 72चे अर्ध 36 × 72 म्हणजे त्याचा थोडं अर्ध थोडं जवळपास तर 28वा कलियुग चालू आहे आता म्हणजे 28वे दिव्य युग संपलेले संपत आलेलं आहे मनुचं म्हणून कलिय उभे विटा विटेरुभा युगे 28 त्याचा अर्थ आहे की ते 28व्या दिवयुगामध्ये भगवंत विटेवर उभा राहिले पंढरपूरमध्ये. तर असा हा कलियुगाचा जो मन्वंतरांचा जो काळ आहे या मन्वंतरामध्ये भगवंत इतक्या वेळेला येतात एका दिवसात ब्रह्माजीच्या. तर ही जी काही विशेषता आहे भगवंताची ही विशेष आपल्याला समजून घेतली पाहिजे की भगवंत किती महान आहेत. आणि हे सांगताना विदुर म्हणतात की बघा भगवंत किती दयाळू आहेत. भगवंत हे आपल्या शत्रू प्रतीही दयाळू आहेत. ती तीन उदाहरण ते तीन उदाहरण सुंदर कनेक्शन आहे. आता की पहिलं उदाहरण आहे की शिशुपालाचा वध की ज्या शिशुपालाने आयुष्यभर भगवंताचा दुस्साहस केला द्वेष केला अपशब्द बोलले भगवंताला खाली पाडण्याचा प्रयत्न केला तर त्या भगवंत त्या शिशुपालाला सुद्धा भगवंतांनी शेवटी मुक्ती प्रदान केली की जी मुक्तीची अभिलाषा मोठमोठे योगी लोक करतात की अशी मुक्ती आम्हाला प्राप्त व्हावी पण भगवंतांनी त्या शिशुपालाला मुक्ती दिली म्हणजे आपल्या शत्रूला सुद्धा भगवंतांनी मुक्त केलं आणि त्याला सायुज मुक्ती दिली. म्हणजे त्याहून पुढे जाऊन उद्धवदास बघा हे माझे भगवंत किती दयाळू आहेत की तथैव चाणे नरलोक वीरा या आहवे कृष्ण मुखारविंदम त्या कृष्ण रणांगणामध्ये जे काही सैनिक मारले गेले योद्धे मारले गेले ते सगळ्यांनी मरते वेळेला भगवंताचं मुख बघितलं. या आहवे कृष्ण मुखारविंदम भगवंताचं मुखाचं सुंदर दर्शन घेत त्यांनी आपलं शरीर सोडलेलं आहे या ठिकाणी. नेत्रे पिबंतो नयनाविरामात इतकं सुंदर रूप भगवंताचं या रूपाचं वर्णन या ठिकाणी भीष्मदेवांनी सुद्धा केलेलं आहे की भगवंताच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू उमटलेले आहेत त्याच्यावर धूळ बसलेले त्यांच्या केसांवर धुळीचे कण येऊन उडून बसलेले त्या घोड्यांच्या टापाने उडलेले धूळ अंगावर माखलेल्या भगवंताच्या मी मारलेल्या बाणांमुळे त्यांना क्षती झालेली आहे त्यातून त्या जखमेतून रक्त वाहत आहे असं सुंदर वर्णन भीष्मदेवांनी पण केलेलं आहे भगवंताचं. आणि या ठिकाणी उद्धव म्हणतायत पार्थास्त्र पूता शुद्ध कसे झाले सगळे लोक हे तर पार्थ अस्त्र पार्थाच्या बाणांनी अर्जुनाच्या बाणांनी सगळे शुद्ध झाले आणि इकडं भगवंताचं मुख समोर बघायचे आणि शरीर सोडायचे आणि सगळे जण पदम अर्थात त्या भगवंताच्या परमधामाला प्राप्त झाले म्हणजे सगळे जण वैकुंठाला गेले. शिशुपालाला मुक्ती मिळाली तो सायुजी मुक्ती प्राप्त झाली पण हे सैनिक पण शत्रुपक्षातले होते योद्धे पण शत्रुपक्षातले होते पण मरते वेळेला भगवंताचं स्मरण करत दर्शन घेत आणि पार्थाच्या बाणाने शुद्ध होऊन सगळे वैकुंठाला गेले आणि त्याहून पुढे जाऊन हेच भगवंत इतके दयाळू आहेत की अहो बकियम स्तनकालकूटम की जी बकी होती बकासुराची बहीण पुतना आपल्या स्तनांना विष लावून आलेली होती भगवंताला दूध पाजून मारण्यासाठी पण असाध्वी ती काही श्रद्धाळू नव्हती द्वेषी होती भगवंताची पण तरी सुद्धा भगवंतांनी तिला काय केलं धात्रीचं स्थान दिलं आणि असा दयाळू कमवा दयाळू शरण वर्ज मी कुणाचा आश्रय घेऊ की इतका दयाळू भगवंताला कोण असू शकतो जगामध्ये की त्याच्याविषयी मी आणि कुणाचा आश्रय घेऊ शकतो. आणि मग शेवटी या ठिकाणी उद्धव म्हणतात हे विदुर की भगवंत जे आहेत ते अतिशय कृपाळू आहेत त्यांचे गुण हे अलौकिक आहेत त्या गुणांच्या पण गणना करू शकत नाही इतके गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि काय गुणांचं वर्णन केलंय त्यांनी स्वयं त्वसाम्य अतिशय त्वस असाम्य अतिशय त्रयाधीश स्वराज लक्ष्म्या आप्त समस्त काम बलिम हरिद्भि लोकपालय चिर लोकपालय किरीट कोटे एडित पाद पीठ। हा श्लोकामध्ये उद्धव म्हणतायत की असाम्य अतिशय, आपण हा शब्द ऐकल्यापूर्वी असम ऊर्ध्व, भगवंत समान कोणी नाहीये आणि त्यांच्या वर चढ कोणी नाहीये, श्रेष्ठ कोणी नाहीये, तसाच हा शब्द आहे असाम्य अतिशय। असाम्य म्हणजे त्यांच्या बरोबरचा कोणी नाहीये, अतिशय त्यांच्या श्रेष्ठ कोणी नाहीये या जगामध्ये। तर असे भगवंत जे असाम्य अतिशय आहेत ते भगवंत त्रय्याधीश आहेत, तिन्ही तीन लोकांचे स्वामी आहेत। या ठिकाणी या त्रयाधीशाच्या शब्दाचा अर्थ पूर्वजांनी सांगितला आहे की भगवंत त्रयाधीश म्हणजे काय काय, तीन म्हणजे काय काय आहे। एक म्हणजे भगवंत तीन शक्तीचे स्वामी आहेत, अंतरंगा बहिरंगा आणि तटस्थ शक्ती स्वामी आहेत, तीन शक्तींचे स्वामी आहेत। तीन जोडींच्या ऐश्वर्याचे स्वामी भगवंत आहेत, जन्म भगवंताचं जे काही सौंदर्य बल विद्या ऐश्वर ही जे वैराग्य ही भगवंताचे सहा ऐश्वर आहेत, हे तीन दोन्ही सहा होतं। म्हणून ह्या तीन ऐश्वर्यांच्या तीन ऐश्वर्यांच्या जोडींचे भगवंत स्वामी आहेत। जे तीन पुरुष आहेत पुरुषावतार कारणदक्षाय विष्णू गर्भदक्षाय विष्णू आणि शिरदक्षाय विष्णू यांचे ते स्वामी आहेत। आणि याचा आपल्याला हे दृष्टांत आपल्याला भागवतात पाहायला मिळतो की महाविष्णूंना सुद्धा भगवंत दर्शनाची अभिलाषा होती आणि म्हणून त्या ब्राह्मणाची मुलं त्यांनी चोरून नेली होती की जेणेकरून त्यानिमित्ताने मला भगवंत दर्शन होईल। म्हणजे हे भगवंत जे आहेत भगवान श्रीकृष्ण ह्या तीन पुरुषावतारांचेही स्वामी आहेत, तीन गुणांचे स्वामी आहेत भगवंत त्रय्याधीश, तीन गुण जे आहेत त्याचेही भगवंत स्वामी आहेत। तीन गुणावतारांचे स्वामी आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचे पण ते स्वामी आहेत आणि तीन लोकांचे स्वामी आहेत ओम भूर भुवस्व हे तीन लोक आहेत, ह्या तीन लोकांचे स्वामी आहेत त्रय्याधीश असं म्हटलेलं आहे। पुढे म्हणतात आप्त काम स्वराज स्वराज्य लक्ष्म्याम, अर्थात भगवंत हे आप्त काम आहेत, त्यांना कुठल्याही बाह्य तृप्तीची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारे बाह्य आनंद बाह्य गोष्ट आनंद त्यांना गरज भासत नाही आहे, मात्र ते लक्ष्मीपती आहेत। म्हणजे भगवंताला स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुणावरही अवलंबून राहायला लागत नाही। आज आपल्याला आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, राहतो आपण, पण भगवंत हे पूर्णपणे आत्मतृप्त असल्यामुळे लक्ष्मीपती असल्यामुळे त्यांना कुणावरही अवलंबून राहायची गरज पडत नाही, ते सर्वश्रेष्ठ आहेत। सर्व लोकैक पालय, अर्थात जे काही सर्व लोकांचे स्वामी आहेत त्यांचं पूजन करतात, प्रत्येक लोकाचा स्वामी जसं दिक्पाल असतात, दिक्पाल म्हणजे दिशेचे पालक, जर आपण त्या ह्याच्यामध्ये गेलो जम्बूद्वीपाच्या वर्णनामध्ये तर समजतं की ह्या दिशेला एक हे आहे, ह्या दिशेला एक देवता आहे, त्या दिशेला देवता आहे आणि तिसरे रक्षण करते आहे, तर प्रत्येक दिशेचा एक दिक्पाल आहे। दिशा किती आहेत? आठ दिशा आहेत, दहा दिशा आहेत, आठ दिशा आहेत, म्हणजे पुढे मागे बाजूला इकडे हा कोपरा हा कोपरा हा कोपरा हा कोपरा वर आणि खाली दहा झाल्या ना, दहा दिशा आहेत, दहाही दिशा म्हणतो मराठीत म्हणून दहाही दिशाने, तसं दहा दिशा म्हणजे काय वरून खालून आणि ह्या चारही बाजू आठही बाजूनी, तर दहा दिशा। तर या प्रत्येक दिशेचा एक स्वामी आहे आणि या प्रत्येक लोकाचा एक लोकपाल आहे, तर हे सगळे लोकपाल त्या भगवंताचं पूजन करतात असं म्हटलेलं आहे। आणि हे लोकपाल कोण आहे तर मनू, आणि मनू किती आहेत तर प्रत्येक ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये किती लोकपाल येतात 5,04,000, म्हणजे हे सगळे पूजन करतात। म्हणजे ही भगवंताची महानता आहे की भगवंत असे काही सामान्य व्यक्ती नाही आहेत। आणि एवढंच नव्हे किरीट कोट्या, हजारो किरीट म्हणजे मुकुटासहित लोक त्यांना नमन करतात, नतमस्तक होतात। आणि याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे भागवतामध्ये की जेव्हा इंद्राने अपराध केला, इंद्र आपलं मस्तक झुकवून भगवान समोर त्यांना प्रार्थना करतो आहे आपला मुकुट भगवंताच्या चरणाशी ठेवतो आहे. ब्रह्माजींनी अपराध केला तर तेव्हा ब्रह्माजीने आपलं मस्तक टेकवलं आणि आपला मुकुट जो आहे तो भगवान चरणाशी ठेवला. तर असे अनेक कोट्य म्हणजे करोडो किरीटधारीचे लोक आहेत ते भगवंत चरणाला नमन करतात. असेही माझे भगवंत इतके गुणवान आहेत, त्यांचे गुण अलौकिक आहेत, पण हे सगळं जरी असलं तरी बघून माझ्या मला फार वेदना होतात जेव्हा हेच भगवंत उग्रसेन महाराजांसमोर जाऊन म्हणतात, महाराज सांगा आम्ही काय करू, की जो ब्रह्मांडाचा स्वामी आहे, करोडो क्रीडेच्या चरणावर नतमस्तक होतात, जो त्रयाधीश आहे, जो लक्ष्मीपती आहे, ज्याला कशाची अपेक्षा नाही आहे, जो आत्मसंतुष्ट आहे, जो कुणावरही स्वतःच्या आनंदासाठी अवलंबून नाही आहे, असे माझे स्वामी जेव्हा उग्रसेन महाराजांच्या समोर उभे राहून म्हणतात, महाराज माझ्यासाठी काय आज्ञा, मी काय करू, तेव्हा मला अतिशय दुःख होतं की हे साऱ्या ब्रह्मांडाचे स्वामी असून सुद्धा इतका नम्रपणा मी कधी पाहिला नाही. आणि असे भगवंत आपल्या शत्रूलाही दयाळू आहेत आणि स्वतः इतके नम्र आहेत, अशा ह्या भगवंतांना आता मी गमावून बसलेलो आहे. असा तो जो कृष्ण रूपी सूर्य अस्ताला गेलेला आहे असं उद्धव विदुरला म्हणतात. आणि त्यामुळे ते पुन्हा भावविर होतात की त्या विरहामध्ये भगवंताच्या. तरी अशी ही सुंदर प्रसंग आहे हा की संधी कशी आपण साधली पाहिजे. तर या ठिकाणी या पुरुषधराणी आपल्या जीवनामध्ये संधीचं सोनं केलं. त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करून वनामध्ये राहून त्यांनी वासुदेवांवर आपलं मन एकाग्र केलं आणि शेवटी वनामध्ये वनव्यामध्ये भस्म असून भगवान निघून गेले. तसं विदुरांनी सुद्धा आपल्या जीवनात सोनं केलं, ते उद्धवाला भेटले, मैत्रांना भेटले आणि त्याद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा करून घेतला. अपमान जरी झाला होता तरी त्या अपमानाचा योग्य त्यांनी वापर करून घेतला आणि ते भगवद्धामाला निघून जाण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि आपल्या भावालाही घेऊन गेले बरोबर त्याबरोबर. तर असा हा सुंदर प्रसंग आहे. आणि याच्यामध्ये दोन भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा भगवंताचंच गुणगान होतं. जसं भगवंताचं वचन आहे की नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदय शिवा तत्र तिष्ठामि नारद यत्र गायंती मद भक्ता, की ज्या ठिकाणी माझा भक्त गुणगान करतो त्या ठिकाणी मी उपस्थित असतो हे नारदा. तसं जेव्हा भक्त एकत्र येतात तेव्हा ते भगवंताशीच गुणगान करणार, भगवंत चिंतन करणार. विदुर मैत्री एकत्र आले, भगवंत चर्चा झाली. तसं अनेक प्रसंग भागवतामध्ये वगैरे आपलं पारमिता चैतन्यचरितामध्ये किंवा भक्त एकत्र आले की ते भगवंताचं गुणगान करायला सुरू करतात. का? कारण तेच त्यांचं एकमेव साध्य आहे की भगवंताची प्राप्ती करणं. आणि त्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे भक्तांसंगामध्ये भगवंताची चर्चा करणं. आणि यासाठीच प्रभादाने ही भागवत वर्ग आयोजित केलेला आहे आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये, जेणेकरून आपण दररोज एकत्र येऊन भागवत ऐकावं, स्मरण करावं, चिंतन करावं आणि भगवंताविषयी आपला जो प्रेमभाव आहे, आसक्ती आहे, ती हळूहळू वाढवू शकतो. हरे कृष्णा. जय श्री प्रभुपाद की.